कलसेकरास पत्र अध्याय 3. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग व दुष्टपण, निंदा आणि तुमच्या मुखाने शिवीगाळ करणे हे सर्व आपणापासून दूर करा. एकमेकाशी खोटे बोलू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यात त्याच्या कृतीसहित काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माण करणाऱ्याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्यास तुम्ही परिधान केले आहे. यात ग्रीक व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुती, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आहे व सर्वात आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा. एकमेकांचे सहन करा. कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा. प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वावर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो. तिच्याकरता एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेका शिकवा व बोध करा. आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकार स्तुती करा. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतीनो, आपापल्या पत्नीवर प्रीती करा, तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा, कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे. वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, नाहीतर कदाचित ती निरुत्साही होतील. दासानो, देहिक दृष्ट्या जे तुमचे मालक आहेत त्यांचे सर्व गोष्टीत आज्ञापालन करा. मनुष्यांना खुश करणाऱ्या नोकरासारखे तोंड देखल्यात साखरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवेभावी करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल. तुम्ही हे तुम्हास माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा, कारण अन्याय करणाऱ्याने जो अन्याय केला तोच त्यास मिळेल आणि पक्षपात होणार नाही.